अग्नौ यो अप्सुयो ओषधीषु यो रुद्रो विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु। तमुष्टु हि अस्विषु सुधन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य। यक्ष्वा महेशौ मनसाय रुद्रन्नमो ओभिर्देवमसुरन्दुवस्य। अयम् मे हस्तो भगवान्, अयम् मे भगवत्तरः, अयम् मे विश्वभेषजोऽयम् शिवाभिमर्शनः। ये ते सहस्रमयुतम् पाशाः मृत्योमर्त्याय हन्तवे, तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे। मृत्यवे स्वाहा, मृत्यवे स्वाहा। ॐ नमो रुद्राय विष्णवे, मृत्युर्मे पाहि। प्राणानां ग्रन्थिरसि रुद्रो मां विशान्तकः, तेनान्नेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ अग्ना विष्णु षजोष सेमा वर्धन्तु वाङ्गिरः। द्युम्नैर्वाजेभिरागतं वाजश्च मे, प्रसवश्च मे, प्रयतिश्च मे, प्रसिदिश्च मे, भीतिश्च मे, क्रतुश्च मे, स्वरश्च मे, श्लोकश्च मे, श्रावश्च मे, श्रुतिश्च मे, ज्योतिश्च मे, सुवश्च मे, प्राणश्च मे, पानश्च मे, व्यानश्च मे, सुश्च मे, चित्तं च माधीतं च मे, वाक्च मे, मनश्च मे, चक्षुश्च मे, श्रोत्रं च मे, दक्षश्च मे, बलं च मोजश्च मे, सहश्च मायुश्च मे, जरा च मात्मा च मे, तनूश्च मे, शर्म च मे, वर्म च मे, अङ्गानि च मे, स्थानि च मे, पुरुषि च मे, शरीराणि च मे। परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्त कुटे काका सादर करतील।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज रविवार दिनांक 23 ऑगस्ट 1987, वेळ सकाळी 6:30, स्थळ माया अपार्टमेंट ध्यान मंदिर, कार्यक्रम ध्यान व ब्रह्मसूत्रावरील प्रवचन। 6:30 ते 8 या 1.5 तासाच्या ध्यानानंतर ओंकार होऊन ध्यान विसर्जित होत आहे। सर्वजण सावरून बसतायत। हरी हरी ज्ञानोबा माऊली उच्चारित स्वामीजी सावध होत आहेत। आपल्या डोळ्यावरून, कपाळ व गालावरून हळुवारपणे हात फिरवत आहेत। डोळे उघडून सर्व संतांच्या तजबिजांना नमस्कार करतायत आणि सर्व श्रोत्यावरून आपली करुणामयी दृष्टी फिरवत आहेत। समोर दारात बरीच मंडळी आता आत प्रवेश मिळेल या आशेने उभी आहेत। त्यांच्याकडे पाहत स्वामीजी स्वतःच बसलेल्या साधकांना हाताने खुणा करीत पुढे पुढे आणखी पुढे सरकायला सांगतायत। तसतशी उभी असलेली मंडळी आत येऊन स्थिरावतात। दाटीवाटीने का होईना, परंतु आत बसायला जागा मिळाल्याच्या आनंदात बसतायत। पोतं हलवलं की त्यामध्ये आणखी जागा निर्माण होते असे म्हणत स्वामीजीही आता सावरून बसतायत। तेवढ्यात एक साधिका धापाटाकीत येते आणि आत जागा मिळते का ते पाहू लागते। तिच्याकडे पाहत स्वामीजी विचारतायत, तू आता आलीस होय, आता कुठे बसणार, आता बैस माझ्या डोक्यावर। सर्वजण हसतात। ती साधिकाही संकोचते, तिलाही जागा मिळते आणि नंतर प्रार्थना म्हणून स्वामीजी आपल्या प्रवचनाला सुरुवात करतायत। शास्त्र युनित्वात हे तिसरं सूत्र आपण पाहत आहोत। पहिली दोन सूत्र अथा तो ब्रह्म जिज्ञासा आणि जन्मात यश यतः हे आपण पाहिली। शास्त्र युनित्वात हे तिसरं सूत्र, परमेश्वरच सर्व शास्त्रांचा निर्माता आहे। अध्यात्मात वेदशास्त्रांना फार महत्व आहे। सर्व संत महात्मे वेदशास्त्रांना अनुसरणारेच होते। वेद मार्गे मुने गेले त्याचे मार्गे चालिलो असे तुकाराम महाराजही म्हणतात। कसोटीवर घासल्याखेरीज जशी सुवर्णाची परीक्षा नाही त्याप्रमाणे वेदशास्त्र प्रामाण्य असल्याखेरीज कोणत्याही साधनेची अध्यात्मात प्रतिष्ठा नाही. उपनिषदांना विषय करून ब्रह्मसूत्र रचलेली आहेत. एकूण सर्व उपनिषदांची संख्या 108 असली तरी त्यामधील ईशोपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, प्रश्नोपनिषद, मुंडक, मांडुक्य, तैतिरीय, ऐतरेय, छांदोग्य आणि बृहदारण्य अशी 10 उपनिषद मुख्य दशोपनिषद म्हणून समजली जातात. त्याचप्रमाणे जी षडदर्शने म्हणून न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अशी 6 शास्त्रे आहेत ती सर्व एका भगवद्गीतेत आलेली आहेत. म्हणून गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ओम तत्सदिति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अशा वाक्याने त्या त्या अध्यायाचा समारोप केलेला आहे. या सर्वच्या सर्व शास्त्रांचा अभ्यास करणे अति अवघड आहे. केवळ परमेश्वरालाच तो शक्य आहे. म्हणून आपण त्यापैकी काही निवडक शास्त्रांचाच अभ्यास आणि तोही मर्यादित स्वरूपात करणार आहोत. कारण आपल्याला पंडित व्हायचे नाही, पांडित्य मिरवायचे नाही, तर साधक व्हायचे आहे आणि आत्मदर्शनार्थ साधना करावायची आहे. प्रथम आपण पूर्वमीमांसा शास्त्र पाहूया. हा सूत्रात्मक ग्रंथ व्यासांचे शिष्य महामुनी जेमिनींनी लिहिला. याप्रमाणे संघर्षणकांड नावाचा उपासना मार्गावर लिहिलेला ग्रंथ देवताकांड या नावाने प्रसिद्ध आहे. उपासना म्हणजे एक प्रकारचे कर्मच आहे. कर्ममीमांसेत या ग्रंथाचा अंतर्भाव होतो. या शास्त्राचा सर्वस्वी भर वेदविहित कर्मावरच आहे. हे साक्षात ईश्वर मानित नाहीत तर मंत्रमयी देवता मानतात. आपल्या वाट्याला आलेलं कर्म हे यज्ञ कर्मच आहे. कर्मामुळे चित्तशुद्धी आणि चित्तशुद्धीनंतरच कर्मशेष ज्ञान होते. तर मग हे कर्म कसे व्हायला पाहिजे ते गीतेत सांगितल्याप्रमाणे व्हायला पाहिजे. अहम कर्तृत्वरहित व फलभक्तृत्व विरहित हे कर्म व्हायला पाहिजे. तसे होण्यासाठी आपल्याकडून केले जाणारे प्रत्येक कर्म सेवा कर्म म्हणून झाले पाहिजे. कोणाची सेवा? तर भगवंताची सेवा म्हणूनच भगवत भक्ती या भावाने कर्म व्हावे, जेणेकरून भगवंताला आपण प्रिय होऊन त्यालाच प्राप्त होऊ. असे कर्म कसे करावे याविषयी भगवंतच गीतेमध्ये उपदेश करतात. ते म्हणतात, मन मनाभव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वेच्छसे सत्यम ते प्रतिजाने प्रियोसिने. भगवंत म्हणतात, माझ्या ठाई मन ठेव, होणारे कर्म माझी भक्ती म्हणून माझी पूजा म्हणून कर आणि मला नमस्कार करून ते मला अर्पण कर. असे केल्यानेच तू मला प्राप्त होशील. यावर निरूपण करताना माऊली काय म्हणतात ते पहा. तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा मद व्यापकाते वीरा विषयो करी आघवा अंगी जैसा वायू मिळून आहे आकाशा तू सर्व कर्मी तैसा मदसी ती आस. साधकाकडून या प्रकारच्या सेवा कार्याची अपेक्षा माऊलीची आहे. तशीच माझे सद्गुरु स्वरूपानंद स्वामींचीही माझ्याकडून अपेक्षा आहे. ती त्यांनी माझ्या ज्ञानेश्वरी ज्ञान किरणे या ग्रंथावर मला संदेशात्मक आशीर्वाद देताना लिहिले आहे. एक एक हे किती सांगू तुझ लागी बाण उनी अंगी सेवकत्व विश्व हे मदरूप मानोनी पांडवा करी माझी सेवा सर्व भावे. या आशीर्वादानुसार त्यांना रुचेल असेच सर्व सेवा कर्म करण्याचा प्रयत्न त्यांच्याच कृपाबळावर मी करीत आहे. प्रत्येक कर्मरूपी सेवा करताना ज्याप्रमाणे विश्व हे मदरूप म्हणजे भगवत स्वरूप मानून सेवा करायची त्याप्रमाणे कर्मरूपी सेवा करणाऱ्या साधकानेही स्वतः भगवत स्वरूप होऊनच अद्वैत भावाने भगवंताची सेवा करायची. त्याविषयी माऊली काय सांगतात हे पहा. म्हणून मी होऊनी माते सेवणे आहे आईते ते करी हाता येते ज्ञाने येणे. ते म्हणतात, मी होऊनच माझी सहज होईल अशी भक्तिसेवा या ज्ञानाचे सहाय्याने प्राप्त करून घे. आपल्या सद्गुरूंना जे आवडतं ते करणं, ती सेवा सर्व भावाने कशी करायची, ते करण्यासाठी शास्त्रांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. शास्त्राभ्यासामुळेच भगवंताचे स्वरूप कळते. भगवंताचे स्वरूप तेच माझे स्वरूप अशा बोधात येऊन शिवो भूत्वा शिवम जजेत अशा एकात्मतेने सेवाकर्म करायला पाहिजे. संत ज्ञानेश्वरासारखे ज्ञानाचे अधिकारी असलेले सत्पुरुष सोडल्यास इतर सर्वजण कर्माचे अधिकारी आहेत. कर्म हा पाया आहे आत्मरूपी मनोऱ्याचा. प्रत्येक कर्म झाले रे झाले की समाधान वाटले पाहिजे. माझी सर्वच्या सर्व कर्मे जणू परमेश्वर आपल्याकडे घेतो आहे असा भाव ठेवून त्यात मी माझे काही न आणता पूर्ण फलाशा रहित निर्मम होऊन सर्व कर्म करणे हा आत्मरूप होण्याचा पाया आहे. मग त्याच्या पुढे भक्ती प्रेम कर्माने चित्तशुद्धीद्वारा भक्तिज्ञानाचा उदय होऊन तू मुक्त होशील असे गीता सांगते. तसेच समर्थही सांगतात, आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावणे. महामुनी जमिनीकृत पूर्व मीमांसा शास्त्राच्या आधारे कर्म मार्ग उपासना काय आहे त्याचा थोडक्यात आपण अभ्यास केला. हरिओम तस्स विठ्ठल 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 या नामघोषात आणि सर्व संतांच्या जय जयकारात स्वामीजींनी आजचे प्रवचन संपवले. हरिओम तस्स. कशी वाजवली
आहारे सावळिया कशी वाजविली मुरली. आहारे सावळिया कशी वाजविली मुरली. तुझ्या मुरलीचे सुरताना विसरले देह भान. तुझ्या मुरलीचे सुरताना विसरले देह भान. घर सोडुनी धरिले रान वृंदावनी गेले. कशी वाजविली मुरली. आहारे सावळिया कशी वाजविली मुरली. मुरली नभे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण. मुरली नभे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण. संसार केला दाणा दाणा वृत्ती तव पदी निवर्तली. संसार केला दाणा दाणा वृत्ती तव पदी निवर्तली कैसे वाजविली मुरली आहरे सावळिया कैसी वाजविली मुरली तुझा मुरलीचा तो ध्वनी अकल्पित पडला कानी तुझा मुरलीचा तो ध्वनी अकल्पित पडला कानी विव्हल झाले अंतकरणी घरधंदा विसरले विव्हल झाले अंतकरणी घरधंदा विसरले कैसी वाजविली मुरली आहारे सावळिया कैसी वाजविली मुरली एका जनार्दनी म्हणे गोविंदा पतित पावना परमानंदा एका जनार्दनी म्हणे गोविंदा पतित पावना परमानंदा तुझा नामा सामज धंदा वृत्ती तव पदी निवर्तली तुझा नामा सामज धंदा वृत्ती तव पदी निवर्तली कैसी वाजविली मुरली आहारे सावळिया कैसी वाजविली मुरली कैसी वाजविली मुरली कैसी वाजविली मुरली
भगवान श्री कृष्णांची प्रत्येक कृती आनंदाने ओसंडून उचंबळत अशी होत असे. त्यांचं बोलणं देखील, त्यांचं हसणं देखील, त्यांचं असणं देखील सळसळत्या चैतन्याचं प्रतीक होतं. अशा व्यक्तीने वाजवलेली मुरली ही देखील अशीच आनंददायी असणार. कोण वाजवतो आहे हेही महत्वाचं आहेच. मुरलीपासून आनंद होण्यासाठी एकतर कोण वाजवतो आहे याचं ज्ञान होणं आवश्यक आहे, आणि अशी वाजवणारी व्यक्ती ही श्रीकृष्णांसारखीच पाहिजे. अथवा विनोबांचं एक वचन आहे, की मुरलीचे स्वर कानावर आल्यानंतर मला समाधीचा अनुभव येतो, पण प्रोव्हाइडेड हे स्वर दुरून आलेले असावेत आणि कोण वाजवतो हे माहीत नसावं असं ते म्हणतात. कोण वाजवतो, जर श्रीकृष्ण वाजवत असतील तर आपली भावनाच वेगळी होऊन जाते, आपलं ऐकणं देखील त्यामुळं वेगळं होऊन जातं. त्या वाजवण्यामध्ये त्यांची आध्यात्मिक परिपूर्णता ओतप्रोत भरली असं ऐकताना आपल्याला वाटत राहत. बोध असलेली व्यक्ती वाजवते आहे हे आपल्याला माहीत असतं. असं असल्यामुळं ते ऐकणं देखील वेगळं होऊन जात. इथं एक प्रश्न आहे, आध्यात्मिक वाचन भरपूर होते पण त्या मनाने चिंतन होत नाही असं म्हटलेलं आहे, एवढाच प्रश्न आहे. चिंतनाची किंवा मननाची जी गरज आहे ती अधिक वाचनानी किंवा अधिक श्रवणानी कधीही भरून निघत नाही. उलट अधिक वाचन किंवा अधिक श्रवण हा बोजाच होऊन जातो. अधिक वाचन हे नसावंच, कारण अधिक वाचनामध्ये ते अनुसरण्याची जबाबदारी न घेता केवळ वाचत सुटणं, केवळ बुद्धीचं जे इंद्रिय आहे त्याला खाद्य पुरवणं असं होत राहतं. अधिक श्रवणामध्ये देखील तीच अडचण आहे. अधिक श्रवणानी फायदा होत नसून श्रवण आणि अधिक मनन चिंतनानी फायदा होतो. समर्थांनी म्हटले की पसेवरी धान्य मोजिले परी त्या मापे नाही भक्षिले, मननाविण तैसे झाले साधकासी. मनन जर नसेल तर धान्य मोजणारं माप जसं असेल तसं ते श्रवण आलं आणि गेलं. पसाभर जरी धान्य त्या मापाने मोजलं तरी त्या मापाला तसा काही उपयोग नाही त्या धान्याचा, तसं खूप श्रवणाचा कोणताही उपयोग होत नाही आणि खूप वाचनाचा देखील उपयोग होत नाही. खूप श्रवणामध्ये अडचणी अशा आहेत की ज्याच्याकडून श्रवण करतो आपण ती व्यक्ती तिला जर सांगायचं असतं ते सांगत असते आणि त्या व्यक्तीचं झाल्यानंतर आपण परत अजून कुठं श्रवणाला जाऊन बसलो तर त्या ठिकाणीही हीच गोष्ट घडते, हीच घटना घडते. वक्त्याला सांगायचं ते वक्ता सांगत असतो आणि श्रोता ते स्वीकारण्याची कोणतीच जबाबदारी न घेता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसतो. पुण्यात तर आता कमी झालंय जरा, तरी देखील जर धार्मिक सदर सकाळी बंद केलं नसतं तर आपल्याला लक्षात आलं असतं की किती ठिकाणी चाललेलं आहे. अधिक मासानिमित्त मागच्या 3 वर्षांपूर्वी किती उपक्रम असावेत, त्यामुळे एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात, दुसऱ्या मंदिरातून तिसऱ्या मंदिरात आणि वेळाही जसं फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स वेगवेगळे जर क्लास लावले तर ते परस्परांमध्ये संगनमत करून मुलांची अडचण होणार नाही अशा वेळा ठरवतात, जसे की इथून सुटली की दुसरीकडे जायला अवधी पाहिजे आणि वेळही तशीच पाहिजे, तसं प्रवचन कीर्तनकार करत असतात की 3 ते 4 झाल्यानंतर मग 4:30 ते 5:30, 6:30 ते 7:30 रात्री आणि अशा सर्व ठिकाणी जाऊन तुम्ही बसलात, भरपूर श्रवण केलं, त्याचा कोणताही उपयोग होत नाही. मननाशिवाय सगळं वाया जातं. आणि वाचनाचं देखील तसंच आहे. तुम्हाला इन्फॉर्मेशन भरपूर मिळते, खूप खूप माहिती मिळते. पण त्या माहितीने तुम्ही रेसभर देखील हलत नाही, जागचे जागीच राहता. म्हणून श्रवण शक्यतो एका व्यक्तीकडून पाहिजे किंवा एका पठडीतलं श्रवण पाहिजे, आणि ते तसं बेतानीच पाहिजे. बेतानी याचा अर्थ रोज दोनदा तीनदा चारदा, या श्रवणाचाही तितका उपयोग होणार नाही. मननाला चिंतनाला अवसर हा दिलाच पाहिजे. आणि हे मनन चिंतन जे आहे ते मनन चिंतन कसं करायचं हे माहीत नसतं. आपली अशी कल्पना असते की चिंतन म्हणजे कोणीही आपल्याला डिस्टर्ब करत नाही अशा रीतीने आपण शांत बसावं आणि ऐकलेलं आठवत राहावं, हे चिंतन. मननाबद्दल देखील आपली तीच कल्पना असते. ते जसं आहे तसंच्या तसं आपल्याला आठवावं. आणि ऐकलेलं आठवत नाही म्हणून आपण नाराज देखील होतो. आपल्याला असं वाटतं की आपण फार कमी पडतो. पण लक्षात ठेवा की जे ऐकलेलं आहे ते तसंच्या तसं रिप्रोड्यूस करायला तुम्ही मशीन नाही आहात, टेप रेकॉर्डर नाही आहात की परत रिवाइंड केलं, चालू केलं की लागला, सगळं सांगायला लागला, याची गरज नाहीये. श्रवण अथवा वाचन हे सार श्रवण अथवा सार वाचन असं पाहिजे. त्याच्यातला जो मुद्दा आहे तो मुद्दा आपल्या अंतःकरणावर ठसावा. आणि तेवढा लक्षात राहिला तरी पुष्कळ आहे. एका श्रवणामध्ये असे फार तर दोन अथवा तीन अथवा चार असेच मुद्दे असू शकतात. बाकी त्याचं विवरण असतं, विश्लेषण असतं, एक्सप्लेनेशन असतं. ते नाही आठवलं तरी चालेल. मुद्दा आठवला पाहिजे, काय सांगायचं ते समजलं पाहिजे. काय सांगायचं ते जर समजलं नाही आणि दुसरंच काही समजत असेल तर तशा प्रकारचं समजणं देखील अयोग्यच आहे. सद्गुरूंना जे काही सांगायचं ते समजलं पाहिजे, ग्रंथाला काय सांगायचं ते समजलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी साते शते श्लोक अध्याय अठरांचे लेख, 700 श्लोक आणि 18 अध्याय, परी देवो बोलिले एक जे दुजे नाही. अविद्या नाशु हे स्थळ, तेणे मोक्षोपादान हे फळ. दोहीसी केवळ साधन ज्ञान, इतुकेची नाना परी निरूपिले ग्रंथ विस्तार. आता सगळी गीता वाचताना अथवा ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला निदान समजलं नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी थोडक्यात सांगितलं, देव एकच गोष्ट बोललेले आहेत नाना प्रकाराने, की अविद्येचा नाश झाला पाहिजे आणि मोक्ष प्राप्त झालं पाहिजे. याला साधन म्हणून ज्ञान आहे एवढंच सांगितलेलं आहे. त्यामुळे आपलं कर्तव्य आहे गीता वाचत असताना अथवा ऐकत असताना की अविद्येचा नाश झाला पाहिजे. म्हणून इथून बाहेर पडाल तेव्हा संसाराला अविद्या समजणं हे मनन आहे. संसाराला अविद्या समजणं हे चिंतन आहे, हे लक्षात घ्या. विषय हे अविद्येत जमा होतात, हे लक्षात घ्या. हे लक्षात घेणं म्हणजे चिंतन आहे. चिंतन म्हणजे जसं सांगितलं तसं सिरियली सिक्वेन्स वाईज असंच आठवायला लागेल असं नाही. आणि मग चिंतन अजून पुढे नाही. जर संसार हा अविद्यात्मक आहे असं ठसवायचं असेल तर माझं वर्तन या संसारात कसं असलं पाहिजे. आता झाली चिंतनाला सुरुवात. पहिलं लक्षात घेणं की संसार हा अविद्यात्मक आहे, त्याला यथार्थत्व नाही, नश्वरत्व आहे. आता संसारातल्या ज्या घटना आहेत त्या घटनांनी मी किती सुखी व्हावं किती दुःखी व्हावं इथं चिंतन सुरू झालं. आता ग्रंथ मुरायला लागला. आता तुमचा मुलगा खूप चांगल्या मार्काने पास झालेला आहे पण आपले हात आभाळाला टेकले असं वाटायला नको, हे वाटून घेणं म्हणजे चिंतन आहे. तुमच्या मुलीचं लग्न ठरलं आणि खूप चांगल्या ठिकाणी झालं, संसार आहे, संसाराच्या पद्धतीने झालं, झालं हे ज्या पद्धतीने झालं ते चांगलं आहे हे समजलं, अति आनंदात सापडू नका, हे चिंतन आहे. चिंतन देखील असं आपल्या जीवनात मुरवणं याकरताच करायला हवं ना. आपल्या एका नातेवाईकांपासून आपल्याला दुःख होत आहे, संसारात्मक गोष्ट आहे, अविद्यात्मक गोष्ट आहे. संसारात जर असत्य असेल तर दुःख जरी माझ्या देह मन बुद्धीवर येऊन आदळत असेल तरी देखील मी विवेकानी असं समजायला हवं, याच्यातून मी बाहेर आहे. आता चिंतन आहे, आता मनन आहे, मनन आणि चिंतन असं करायचं आहे. आपल्या जीवनात आपला त्याचा प्रयोग काय करतो आहोत हेच महत्वाचं आहे. मोक्ष याचा अर्थ मुक्त, तर मनापासून आपण मुक्त आहोत का? आपण व्हावं हे चिंतन आहे आणि ते होण्यासाठी थोडे थोडे छोटे छोटे प्रयोग आहेत. जसं मनापासून मुक्त होणं म्हणजे मनाचं अमन करणं, त्याचा प्रयत्न करणं, हे चिंतन मुरवणं आहे. मनापासून मुक्त होणं म्हणजे मनानी आपले जे द्वेष, मत्सर, अहंकार, तळमळ, तिरस्कार अशा प्रकारचे जे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणांखेरीज मन राहणं असा प्रयत्न करणं हे चिंतन आहे. या चिंतनानी मनापासून मुक्ती आणि मोक्षोपादान हे फळ तिथपर्यंत आपल्याला जाता येईल. आपल्या बुद्धीचा जो निश्चय आहे तो निश्चय शुद्ध असायला हवा. अशुद्ध निश्चय आणि शुद्ध निश्चय समजतो आपल्याला. शबल विषय तो त्यागणे, शुद्ध कार्या कारण घेणे. जे शबल आहेत, विषयांसहित असे आहेत, अशुद्ध आहेत, अशा बाबत बुद्धीचा निश्चय नको. हेची एक आथी येर आघवीची भ्रांती, ऐसी निकुरेसी मती मेरू होय. शुद्ध बुद्धी, सूक्ष्म बुद्धी, अग्रबुद्धी, परमात्माच एक सत्य आहे, बाकी सर्व भ्रांतीजन्य आहे, अशा प्रकारे बुद्धीचा निश्चय होणं. म्हणून नामस्मरण मनापासून मुक्ती, ध्यान मनापासून मुक्ती, निर्विचारतेचा अभ्यास करणं मनापासून मुक्ती. आता श्रवण करत असताना मनाखेरीज श्रवण करा, मनात विचार उठू न देता श्रवण करा, मनापासून मुक्ती. जिना उतरताना मनाखेरीज उतरा, प्रयोग करून बघा, विचार नको उठायला. आपण उतरतो आहोत, आपण रस्त्यावर गेलेले आहोत, जरा मन परत आणा. ट्रॅफिक आहे, रस्ता तुम्हाला ओलांडायचा आहे, रस्त्याच्या पलीकडे गेलात मनाखेरीज चालायचा प्रयत्न करा. कितीतरी कामं अशी आहेत की जी मनाखेरीज करता येतात. स्नान करायचं आहे, मनाखेरीज करा. अथवा मनासहित करायचं असेल तर नामस्मरणासहित करा. अहम आत्मा या चिंतना सकट करा. मोक्ष, मुक्ती. म्हणून चिंतन समजलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये श्रवण उतरवणं म्हणजे चिंतन आहे. नुसता एकात एकांतात बसून विचार करत बसतो आहे हे चिंतनाचं स्वरूप नाही. ते तर असावं, जसा वेळ मिळेल थोडासा. काही गलबला काही निवळ ऐसा कंठित जावा काळ. पण जर तुम्ही कामाला जाणार असाल 8 वाजता आणि परत येणार असाल 10 वाजता तुम्हाला कुठं एकांत मिळणार आहे. आता तुमचं जे जीवन आहे त्या जीवनातच तुम्हाला एक मिळवायचं आहे कमवायचं आहे. साधकांनी रडायचं कारण नाही. जी परिस्थिती आपल्या वाट्याला आलेली आहे ती परिस्थिती भगवंतांनी दिलेली आहे आणि प्रत्येकाकरता भगवंतांनी वेगळं गणित दिलेलं आहे सोडवण्यासाठी. मला जे दिले ते मी सोडवणार आणि त्याला प्रसन्न करून घेणार. मला असा साहेब का मिळाला नाही, मला ही नोकरी का नाही मिळाली नाही, हे मनन आहे, हे चिंतन आहे. बाकी सगळं चांगलं आहे पण अशा सासूबाई नको होत्या, नको, हे नको. किंवा ती पलीकडच्या घरातली सून कशी आहे, समंजस मन मिळावू, आणि आमची सून सदा फुगलेली, नको. हे काहीही नको, हे मनन आहे, हे चिंतन आहे. चिंतन आणि मनन म्हणजे जे वाचलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे ते जीवनात उतरवणं म्हणजे चिंतन आहे, मनन आहे. विनोबा असं म्हणतात की मननाची परीक्षा मी व्यवहारामध्ये देतो असं म्हणतात. याचा अर्थ तसाच आहे. तुम्हाला जर प्रवचन करायचं असेल तर वेगळ्या चिंतनाची गरज आहे, थोडा वेळ तरी वेगळा वेळ काढायला पाहिजे. आणि आत्ता मी जे बोलतो आहे ते परिणामकारक सांगण्यासाठी म्हणून कशी शब्द योजना करायची, संतांनी याबाबत काय सांगितलेलं आहे याचा साकल्याने अभ्यास करायचा आणि समोर मांडायचं. पण तुमच्या जीवनाशी त्याचा संबंध असला पाहिजे म्हणून प्राथमिक मनन अथवा चिंतन तुमच्या आचरणात असलं पाहिजे. तुमच्या आचरणात नसेल तर नुसत्या अशा रेफरन्स वर्कला काही अर्थ नाही. त्यांनी तुम्ही कुठूनही कुठेही जाणार नाही. जसं जत्रेमध्ये असलेलं 50 फूट व्यास असलेलं मोठा परिघ असलेलं चक्र, तुम्ही जिथून चढता बऱ्याच चक्रा मारता आणि जिथून चढता तिथंच उतरता, अशा चिंतनाचा उपयोग नाही. सगळं झालं आणि माझं तुझं कायम अति प्रमाणात आहे, मग चिंतन नाही झालं, श्रवण नाही झालं. सगळं झालं पण संसारावर फार भरोसा ठेवून आहे. संसार हा देवाची इच्छा, रामाची इच्छा, भगवंताची इच्छा, सगळे प्रयत्न करून मग म्हणतोय रामाची इच्छा. जिथं असेल तो ती रामाची इच्छा. सगळे प्रयत्न केल्यानंतर आपण जिथं आहोत तिथं समाधानी असलं पाहिजे, हे चिंतन आहे. या दोहीसी केवळ साधन ज्ञान, ज्ञान हे यासाठी साधन रूप आहे असं म्हटलेलं आहे. अविद्यानाशु हे स्थळ तेने मोक्षोपादान हे फळ, या दोहीसी केवळ साधन ज्ञान. म्हणून ज्ञान हे साधनासारखं वापरलं पाहिजे. ते जर नाही वापरलं तर अधिक वाचनाचा उपयोग काय, अधिक श्रवणाचा उपयोग काय. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते, हे जे शरीर आहे या शरीराला क्षेत्र असं म्हणतात. एतद यो वेत्तितम प्राहुः, आणि हे शरीर आहे असं जाणणारा या शरीरातच एक जाणीव रूपानी आहे. क्षेत्रज्ञ इति तद्विदः, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. आणि क्षेत्रज्ञ आहे तो सर्व भूतांमध्ये, सर्व भूतमात्रांमध्ये एकच आहे असं भगवंतांनी सांगितलं. आता माझ्या अंतर्यामी जो जाणीव रूपानी आहे तोच तुमच्या अंतर्यामी जाणीव रूपानी आहे. सर्प जाणवनी डंखू आला, प्राणी जाणवनी पळाला, दोहीकडे जाणीवेला बरे पहा. आता मी तुमच्या समोर बोलत असताना कसं बोलायला पाहिजे? ज्या जाणीवेच्या आधारावर, आत्मसत्तेच्या आधारावर बोलणं घडत आहे, त्याच जाणीवेच्या आधारावर, आत्मसत्तेच्या आधारावर ऐकणं घडत आहे. म्हणून बोलण्याचा अभिमान नको, नम्रता पाहिजे, हे चिंतन आहे. सेवा म्हणून बोलतो आहे हे चिंतन आहे. कोणतीही जरी ओवी घेतली तरी चिंतन कसं करायचं हे समजेल. कोणतीही घ्या, आठवेंती घ्या, स्वाधिकाराचे निनावे, जे वाटिया आले स्वभावे, ते आचरे विधी गौरवे शृंगारो या. आता तुम्हाला समजेल चिंतन कसं करायचं. सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे. समजेल चिंतन कसं करायचं. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पोनिया लुटी आनंदाची करावी. निरूपणात सांगण्यासाठी नाही पाठ करायची ओवी, चिंतन कसं करायचं, आपल्या आचरणामध्ये कसं आणायचं याचा अधिकाधिक विचार करायचा. आणि ज्याला हे सांगायचंय त्याला मग सांगण्याची कला देखील संपादन करून सांगायचंय निरभिमानपणाने. याला चिंतन असं म्हणतात. या चिंतनाने आपल्या जीवनाचा जो दर्जा आहे किंवा स्तर आहे तो उंचावला जाणं हे अपेक्षित आहे. तो जर उंचावला गेला आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा, असं श्रवणाचं फळ आपल्याला मिळेल, नाहीतर श्रवणाचं फळ मिळत नाही. आमच्या वाड्यात, मी जिथं राहायचो तिथं वाड्यात एक आजोबा होते, त्यांचा मुलगा अतिशय चांगला त्यांच्याजवळ राहणारा, तेलकोत तेव्हा नोकरीला होता, आता ते कुटुंब कुठं आहे मला माहीत नाही. एक मुलगा होता तो त्यांच्याजवळ नव्हता, तो प्रमोटर बिल्डर म्हणून काम करत होता, अतिशय चांगलं कुटुंब. आणि ते गाणगापूरला जायचे, वाडीला जायचे, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राला जायचे, श्रवण करायचे, रुद्र पौमान अभिषेकाला जायचे. पण जर मनाविरुद्ध काही घडलं तर आपल्या बायकोला वेताच्या छडीनी मारायचे. वेताची छडी देखील छडीच अशी, एवढीच फक्त, किती जोरात लागत असेल. त्याही वयस्कर होत्या, त्या ओरडायच्या. मग मुलगा कामावरून आला तो 7-7:30 यायचा की तो त्यांना खूप फैलावर घ्यायचा. आता इथून पुढे आईला काही हात लावाल तर बघा, ते जोर जोरात आरडाओरडा करायचे, मी सांगेन तसंच घरात झालं पाहिजे, नाहीतर तूही घराबाहेर जा असं म्हणायचे. मग त्याच्यानंतर 2-4 दिवस त्यांच्या घरातून आवाज नसायचा, अगदी शांत, सगळे खाली माना घालून वागायचे, वावरायचे. त्या बाई अगदी पिचून गेलेल्या, चेहरा पडलेला, किती अपमान. आता त्यांच्या रुद्र आणि पौमानाला किती किंमत आहे सांगा बरं, त्यांच्या तीर्थयात्रांना काय किंमत आहे, ते जे श्रवण करत असत त्या श्रवणाला काय अर्थ आहे. राग नाही आवरत आहे, थोडी बोलाचाली आणि मतभेद झाले तर लगेच तुम्ही छडी घेता आणि मारता. म्हणून श्रवणाचं फळ हे क्रिया बदलणं याच्यामध्येच झालं पाहिजे. वाचनाचंही जे फळ आहे ते क्रिया बदलण्यामध्ये झालं पाहिजे. ती जर नाही बदलली तर चिंतन कमी आहे, आणि चिंतन कमी आहे याचा अर्थ आचरणात आणण्याचं धैर्य कमी आहे. ते धैर्य नाही दाखवता आलं, प्रयोग नाही करता आले. म्हणून तसं नको घडायला. आध्यात्मिक वाचन श्रवण मी याच्यात ऍड केला, प्रश्नामध्ये नाहीये, फक्त वाचन म्हटलेलं आहे. भरपूर होते पण त्या मानाने चिंतन होत नाही, ही नाही तितकी चांगली परिस्थिती. चिंतनच अधिक व्हायला पाहिजे. तत्वम पदार्थ चिंतन ही वेदांतातली पहिली साधन आहे, बाकीच्या सगळ्या साधनानंतर. तत् म्हणजे काय? तो परमात्मा, निर्गुण निराकार अव्यक्त अक्षर जन्म मरण रहित सच्चिदानंद, सर्व विश्वाच्याही आधी असणारा, विश्व नव्हतं तेव्हाही जे होतं असं असा, आणि विश्व असताना देखील विश्वाच्या आत बाहेर भरून राहिलेला, एकमेवा द्वितीय, सगळं विश्व ज्याच्यापासून झालं असा, आणि दृश्य विश्व नाहीस झाल्यावर देखील जो असतो असा. आणि तू, हे झालं तत्चं वर्णन. आणि तू म्हणजे आपण, सद्गुरु शिष्याला उपदेश करताना सांगतात एकच आहात. याचा अर्थ जे परमात्म्याचं वर्णन तेच माझं वर्णन की काय? मी मला समजतो की अमुक अमुक दिवशी जन्माला आलेलो, अमुक अमुक वय म्हणून वाढदिवस साजरा करणारा, अमुक घरात राहणारा, अमुक परिस्थितीचा, अमुक जातीचा, अमुक नॅशनॅलिटीचा असा मी आहे असं मी समजतो. पण सद्गुरु काय सांगतात? कोण तू आहेस? जर तेच तू आहेस असं सद्गुरु सांगतात तर आपलं स्वरूप कसं असलं पाहिजे आपण समजतो त्याच्यापेक्षा? चिंतन करा. सद्गुरु सांगतात त्याच्यापेक्षा जे वेगळं आहे असं आपल्याला वाटतं ते मी नाही असं समजा. याचं वारंवार चिंतन केल्यामुळं या चिंतनानेच तद्रूपता प्राप्त होते. चिंतने चिंतने तद्रूपता, ही तद्रूपता लागते. तद्रूपता याचा अर्थ जे परमात्म्याचं वर्णन ते चिंतन करणाऱ्याचं वर्णन. चित्ताचं हे सामर्थ्य आहे की चित्त चिंतनीय विषयाशी नेहमी तद्रूप होतं. एक प्रेयसी आपल्या प्रियकराचं चिंतन करत होती. तद्रूप झालेली होती विचारात. तेवढ्यात रेल्वे आली, गाडी आली, तो येणार होता आणि सगळं भान विसरून ती डबे शोधत पळत होती. आणि जुन्नईद तिथं नमाजाची वेळ झाली म्हणून नमाज पढत बसलेला होता. धक्का लागला जुन्नईदला. नमाज पढत असताना जाग आली, पाहतो तर एक तरुण मुलगी धक्का देऊन पळत निघून गेली. तिला तिचा प्रियकर सापडला रेल्वेनी येणारा, आणि त्याच्याबरोबर जात असताना तिने जुन्नईदनी तिला अडवून विचारलं की तुला पळताना एवढं भान नव्हतं की मी तिथं प्रार्थना करत बसलेला होतो, तू धक्का देऊन गेलीस आणि साधी क्षमा देखील नाही मागितलीस. ती म्हणाली की मी तुम्हाला कधी धक्का दिला? मी तर माझा प्रियकर येणार होते होता त्याला मी शोधत होते, मला माहित नाही मी तुम्हाला धक्का दिलेला. तो म्हणाला की कुठल्या तंद्रीत होतीस? मला जाग आली प्रार्थना करताना. ती म्हणाली तुम्हाला जाग आली? याचा अर्थ तुम्ही तंद्रीत नव्हतात. तुम्हाला समजलं कोणी धक्का दिलेला? साध्या प्रियकराचं चिंतन करत असताना मला समजत नव्हतं अवतीभोवती काही विश्व आहे, आपण पळतोय काय, काय करतोय काही पत्ता नव्हता. तुम्ही तर किती तद्रूप व्हायला हवे होतात. जुन्नईदनी असं म्हटले की या वचनाने मी खडबडून जागा झालो. चिंतन ही तद्रूपता आणणारी गोष्ट असते. इतकं की दिवा स्वप्न पाहणारा जो असतो, अगदी घरात बसून ज्याला नोकरी लागत नाहीये, आपल्याला नोकरी चांगली लागली आहे, त्याचा वेळ फार चांगला जातो नुसत्या चिंतनात. तर मग परमात्म्याशी तद्रूपता आपली अशा प्रकारच्या भावनेने झाली, तत्च जे स्वरूप आहे तेच माझं स्वरूप, तर देहभावालाच ओलांडतो, याला चिंतन म्हणतात. अशा प्रकारचं चिंतन देखील होणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. प्रवास करत असताना असं चिंतन करू शकाल. ज्यांना कंपनी येते, गाडी घेऊन जाते, गाडीत बसताना तुम्ही चिंतन करू शकता, ध्यान करू शकता. मी रेल्वेनी जायचो ऑफिसमध्ये, 7 वर्ष गेलो, त्या 7 वर्षामध्ये मला असं वाटलं की माझी खूप चांगली साधना झाली. जाताना मी ज्ञानेश्वरी नित्यपाठ काही काळ वाचला, काही काळ दासबोध नित्यपाठ वाचला, मग कधी नाम घेत असे, कधी जर चांगली जागा मिळाली, धावत पळत लोकलमध्ये चढायचं आणि जागा मिळवायची, चांगली मिळाली, ध्यानाला बसत असे, अगदी कधी काही नाही, तर शांत डोळे मिटून चिंतन करत असे. रोज तुम्ही ध्यानाला नाही बसू शकत प्रवासात. वृत्ती अनुकूल असेल तेव्हा बसा. रोज चिंतन नाही करू शकत, पण रोज वेगवेगळ्या साधना तरी करू शकता. येताना ज्ञानेश्वरी वाचत असे, तर माझं 3 वेळेला ज्ञानेश्वरी वाचून झाली. तेवढ्या याच्यात 3 वेळेला ज्ञानेश्वरी वाचून झाली सगळी. आणि ज्ञानेश्वरी वाचणं हे कंपल्सरी ठेवलेलं नव्हतं. कधी कधी प्रवासामध्ये थोड्या वेळातच चांगली झोप लागते, लागली तर झोपायचं. 20 मिनिटाची झोप, जे चिंचवडहून पिंपरी येईपर्यंत झोप लागलेली असायची, आणि दापोडी ओलांडली आणि शिवाजीनगर येते तेव्हा जाग आलेली असायची पुरते. पुढचा सगळा दिवस एकदम चांगला असं व्हायचं, झोपायचं. ज्ञानेश्वरी वाचण्याचं काही कंपल्शन नाहीये. अशा रीतीने आपल्या वेळेचं देखील नियोजन करून चिंतना करता देखील योग्य वेळ आपल्याला मिळवता येणं शक्य आहे. आपण तो मिळवावा, पण चिंतन हे अवश्य करावं, वाचन करावं, चिंतन करावं. आणि खूप वाचन खूप चिंतन हा जो, खूप वाचन खूप श्रवण हा जो प्रश्न आहे, तसं खूप वाचन मात्र मुळीच करू नये. घासा मागोनी घास घेतला, अवकाश नाही चावा याला, अवघा बोकाणा भरिला, पुढे कैसे, असं समर्थ म्हणतात. पसेवरी वैरण घातले, तातडीने जाते ओढिले. आता पीठ बारीक आले हे तो घडे ना, थोडं थोडंच घास घालायला पाहिजे आणि मग दळायला पाहिजे, म्हणजे बारीक पीठ येईल. तसं आपल्या जीवनामध्ये चिंतनाशिवाय, म्हणजे अशा प्रकारच्या चिंतनाशिवाय गोष्ट घडणार नाही. आणि आपण अशा प्रकारचं चिंतन जरूर करू, जे ऐकलं तर ते अंमलात कसं आणायचं, आपल्या आचरणात कसं आणायचं, यालाच चिंतन असं म्हणतात. आणि मग ते प्रयोग करणं, अशा प्रकारचं चिंतन आपण जरूर साधूया. एक 3-4 मिनिटं आहेत, आपण ध्यानाला बसू शांत. हरी 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 असो तो मा सत्कमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय ॐ शान्ति शान्ति बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।